आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अॅग्रोव्हिजन हा उपक्रम ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन. श्रम कायद्यांचं सुलभीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारद्वारा 4 श्रमसंहिता लागू आणि पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. अॅग्रोव्हिजन हा ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूरमध्ये केलं. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी, त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 16व्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सहकारिता राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, एनडीडीबीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ मिनेश शहा प्रामुख्यानं उपस्थित होते. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं नुकसान आणि जंगली जनावरांमुळे शेतातील पिकांचं झालेलं नुकसान पीक विम्यातून नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याचं चौहान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
अब हमने फसल बीमा योजना में संशोधन करके ये तय कर दिया है कि अगर जल भराव के कारण नुकसान होगा तो उसका भरपाई भी बीमा कंपनी करेगी और जंगली जानवर अगर फसल को नुकसान पहुंचाएंगे तो उसकी भी भरपाई की जाएगी ताकि ये नुकसान से हम किसानों को बचा सकें.
आजपासून 24 नोव्हेंबर पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावर सुरू असलेलं अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहणार असून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 5 अशी आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिवस पाळण्यात येतो आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 107 वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून वीरांना अभिवादन केलं. अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या 61व्या स्थापना दिनानिमित्त गुजरातमधील भूज इथं आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गृह मंत्रालयानं पुढच्या 5 वर्षात बीएसएफला जगातील सर्वात आधुनिक दल बनवण्याचं लक्ष ठेवलं असून पुढचं 1 वर्ष सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि जवानांच्या कल्याणासाठी समर्पित असेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यातील निवडणूक रणधुमाळीत भाजप महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून महायुती 51% मतं घेऊन विजयी होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयाबाबत मुंबई महापौरपद, पक्षांतर्गत घडामोडी आणि काही चर्चित घटनांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज 2रा दिवस आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. भारत आज संपूर्ण जगासाठी स्टुडिओ म्हणून उभा राहत असून भारताचं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र पुढच्या 10 वर्षात 31 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा विश्वास मुरुगन यांनी यावेळी व्यक्त केला. त्यापूर्वी इफ्फीमधील मास्टर क्लासेसचं उद्घाटन डॉ मुरुगन आणि संजय जाजू यांच्या हस्ते झालं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एका ऐतिहासिक निर्णयांतर्गत कामगार कायदे सोपे आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं 4 कामगार कायदा संहिता लागू केल्या आहेत. भारतातील कामगारांसाठी चांगलं वेतन, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि वाढीव कल्याण ही या कायद्यांची उद्दिष्ट आहेत. या माध्यमातून भविष्यासाठी तयार कार्यबल आणि लवचिक उद्योगांचा पाया रचता येईल. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून रोजगार वाढून आत्मनिर्भर भारतासाठी कामगार सुधारणांना चालना देता येईल. या संहिता भारताच्या कामगार परिसंस्थेला जागतिक मानकांशी जोडणार असून सर्व कामगारांसाठी सामाजिक न्याय सुनिश्चित करतील. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कामगार कल्याण सुविधांसाठी हे कायदे प्रभावी ठरणार आहेत. वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता 2020 या 4 संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालक आणि वाहकांच्या अतिकालिक भत्त्याच्या नियमावलीत मोठे बदल केले असून यापुढे ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी 19 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील परिपत्रक सर्व विभाग नियंत्रकांना जारी केलंय. सार्वजनिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणि उघड्या गटारांमुळे नागरिक जखमी आणि मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या मृतांच्या अपघातांमध्ये जखमी अथवा वारसांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास नागरिकांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावेत असं आवाहन भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलिंद कुमार बुराडे यांनी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांना सुरक्षित आणि सोयीचे रस्ते देण्याची जबाबदारी संवैधानिक संस्था आणि शासनाची आहे असं बुराडे यांनी नमूद केलं. ढाका इथं झालेल्या एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील खेळाडू यशदीप भोगे याने वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केलंय. यानिमित्तानं जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा सत्कार केला. यावेळी आमदार सुलभा खोडके प्रामुख्यानं उपस्थित होत्या. यशदीप भोगे याची जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप करता निवड झालीय, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यात आलं. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत पोहोचलाय. उपांत्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा 23-21, 21-11 असा पराभव केला. उपांत्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तायपेईचा चाऊ तियेन चेन याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर लक्ष्य सेन 7व्या स्थानावर आहे. भारताचे इतर सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडलेत. नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीनं तसंच महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयोगानं आयोजित पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं आयोजन 22-30 नोव्हेंबर दरम्यान रेशीमबाग इथं होत आहे. या 9 दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन उद्या सायंकाळी 5:30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. उद्घाटन समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 300 पेक्षा जास्त प्रकाशक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. दिनांक 23-24 आणि 29-30 नोव्हेंबर दरम्यान झिरो माईल साहित्य महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं असून 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहित्य महोत्सवाचं उद्घाटन करतील. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबवण्यात येते. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व गावांना वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयं दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून वापरात आणण्यात येणार आहेत. ही मोहीम 10 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येईल. विदर्भात आज सर्वात कमी तापमान भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 12.9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात अल्प वाढ दिसून येते. दरम्यान सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 31 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अॅग्रोव्हिजन हा उपक्रम ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन. श्रम कायद्यांचं सुलभीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारद्वारा 4 श्रम संहिता लागू आणि पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.